ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಹರಿ ಹರಿ ಹರಿ. चातुर्वर्ण्य माझ्याकडून निर्माण झाले. प्राणीमात्रांच्या गुण आणि कर्मांच्या अनुसार चातुर्वर्ण्य माझ्याकडून निर्माण झाले. चातुर्वर्ण्य मी केले, मी निर्माण केले हे खरं आहे, पण प्रत्येकाच्या गुणांच्या आणि कर्मांच्या प्रमाणे, प्रकृतीप्रमाणे त्याला त्याला फळ देणारा असा मी असल्यामुळं फलस्वरूप त्यांना ते मिळाले. मी निर्माण केले याचा अर्थ ज्यांनी त्यांनी मिळवलंय ज्यांनी त्यांनी आपापलं नैपुण्य मिळवलं, पण माझ्या सत्तेवर त्यांनी ते मिळवलं. अशा तऱ्हेने चातुर्वर्ण्य माझ्याकडून निर्मिले गेले, माझ्या अधिष्ठानावर ते निर्माण झाले, म्हणून मीच त्यांचा कर्ता आहे. पण गुणकर्म नियोजनाप्रमाणे, योजनेप्रमाणे ते निर्माण झालेले असल्यामुळे मी केले असं नसून ते परस्पर परभारे झाले असं असल्यामुळं मी अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. तस्य कर्तारम अपिमाम विद्धि अकर्तारम अव्ययम. मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे असं भगवंत म्हणाले. या चातुर्वर्ण्यावरून फार गदारोळ झाला. चातुर्वर्ण्य निर्माण मी केले असं भगवंतांनी सांगितल्यामुळं शनिवार वाड्याच्या समोर भगवद्गीतेची होळी देखील पुण्यात झाली, कारण हीच चातुर्वर्ण व्यवस्था की ज्याच्यामध्ये उघड उघड भेद आहे अशी व्यवस्था मी निर्माण केली असं भगवंत म्हणाले. म्हणून जाळून टाका, गीताच जाळून टाका. गीता जाळता आली पण चातुर्वर्ण व्यवस्था जाळता नाही आली, ती जशीच्या तशी राहिली, कारण भगवंतांच्या सत्तेवर ती निर्माण झाली, परमात्म्याच्या सत्तेवर ती निर्माण झाली. परमात्म्याच्या सत्तेवर निर्माण झाल्यामुळे मी केली असं भगवंत म्हणाले. जसं तुम्ही मुलांना शिकवता, तुमच्या पैशाच्या अधिष्ठानावर मुलं शिकतात, तुमच्या पैशाच्या सत्तेवर मुलं शिकतात, तुमची जी प्रेमाची ऊब आहे, पाठबळ आहे, त्यामुळं मुलं शिकतात. पण मुलं आपल्या गुणांप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे शिकतात, तुम्ही मुलांना शिकवू शकत नाही. माझ्या मुलाला मी अमुकच बनवेन असं तुम्हाला करता येत नाही. तुम्ही एक प्रकारे मुलांना शिकवणारे असता आणि दुसऱ्या बाजूनी मुलं आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणेच शिकतात. तसं भगवंत असं म्हणतात की मी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली. माझ्या सत्तेवर ही चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली. म्हणून तुमच्या दोन मुलांना तुम्ही एकसारखं शिकू शकत नाही, एकसारखं करू शकत नाही. तुमची कितीही मनीषा असेल तरी देखील हे जसं असावं तसं भगवत निर्मितच सगळी सृष्टी आहे. त्या ठिकाणी आपोआपच प्रकृतीच्या गुणांप्रमाणे जो तो आपापल्या स्थानी जाऊन बसला, ते त्यांनी आपल्या गुणांनी मिळवलं म्हणा, आपल्या कर्मांनी मिळवलं म्हणा, माझ्या सत्तेवर मात्र ते झालं. म्हणून त्याचा कर्ता मी आहे एका परीनी, आणि त्याचा कर्ता मी मुळीच नाही. विद्धी अकर्तारम अव्ययम. कर्ता असण हा तसा गुन्हा नाही, कारण कर्म म्हटलं आणि ते कर्म जर व्हायचं असेल तर त्याचा कर्ता कोणीतरी लागतोच. भगवंतांचा कर्ता भावाला विरोध आहे, कर्तेपणाच्या अहंकाराला विरोध आहे. अकर्ता ही आहे आणि देहाहंता ही आहे, असं जर असेल तर काहीतरी गोंधळ आहे असं समजायला हरकत नाही. आपण अकर्ता या भावामध्ये आहोत असं वाटत आहे आणि देहाहंता ही जबरदस्त आहे, मला थोडा मान मिळायला पाहिजे, माझा सगळा स्वार्थ साधला गेला पाहिजे, ही वृत्ती आहे आणि अकर्ता भाव आहे असं म्हणतो, तर काहीतरी एक चूक असलं पाहिजे. अकर्ता भाव मग नसला पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. अकर्ता जर असेल तर देहभाव विवर्जितच तो असला पाहिजे. म्हणून परमार्थी माणसाने तर विशेष सावध राहण्याची गरज आहे. जोपर्यंत स्वार्थाचा मुद्दा नाही, जोपर्यंत ममत्वाचा मुद्दा नाही, जोपर्यंत फार माझ असा संबंध नाही, तोपर्यंत सगळीकडे प्रभू पाहता येतो. प्रभूची बनवलेली दुनिया, किती सुंदर आकाश निर्माण केलंय, किती सुंदर वारे वाहत आहेत, किती सुंदर फुलं उमलत आहेत, हे म्हणणं सोपं आहे. पण जेव्हा त्याच्यापर्यंत गोष्ट येऊन पोचते तेव्हा देहभाव विवर्जित तो दिसला पाहिजे, तर तो परमार्थी. एरवी तो परमार्थी म्हणता येणार नाही, त्याचा परमार्थ अपुरा आहे असं म्हणावं लागेल. म्हणून अकर्ता जर असेल तर देहभाव विवर्जित असायलाच लागेल असा पारमार्थिक नियमच आहे. या पारमार्थिक नियमाला कोणीही अपवाद नाही, भगवंत देखील नाहीत. देहभाव राखतील आणि कर्म करतील तर भगवंतही भगवंत असू शकत नाहीत. पण असं असण्याची शक्यता नाही, ते आमच्याबाबतच असू शकेल, भगवंतांबद्दल नाही. म्हणून अकर्ता हा देहभाव विवर्जित असला पाहिजे आणि अकर्ता देहभाव विवर्जित असल्यामुळे मी अव्यय, मी अक्षय, मी जन्म मरणांच्या पलीकडचा अशा बोधावर तो असायलाच हवा, तरच तो अकर्ता असण्यात अर्थ आहे. तो जर अकर्ता असेल, स्वतःला अकर्ता म्हणवत असेल, तर त्याच्या ठिकाणी देहभाव नको, देहबुद्धी नको. आणि जर त्याच्यापाशी देहबुद्धी नसेल तर अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्चते, हे पारमार्थिक तत्व त्याच्याबाबत त्याच्या ठिकाणी मुरलेलं दिसेलच, दिसलंच पाहिजे. अव्ययत्वाच्या बोधावर असणारा कर्मामध्ये कधीही लिप्त नसतो. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन. आता सगळ्या शब्दांचे अर्थ उलगडायला लागतील. मी अजय असल्यामुळं आणि अव्यय असल्यामुळं या भूतमात्रांमध्ये ईश्वर म्हणून मी ओळखला जातो, अव्यय असल्यामुळे आणि अजय असल्यामुळेच ईश्वर म्हणून ओळखला जातो. आणि मी अव्यय आहे म्हणून कर्मफलात गुंतत नाही. जो अव्ययत्वाच्या बोधामध्ये असतो तो कर्मामध्ये लिप्त नसतोच नसतो. अव्ययत्वाचा बोध असणारा नेहमी परमजागृत असतो. अकर्तृत्वाचा बोध असणारा नेहमी परमजागृत असतो. त्याची कर्म ही अतंद्रा अशी असतात, झोपेत घडलेली नसतात, सावधपणाने घडलेली असतात. त्याच्या सावध कर्मांमध्ये आपण तेच आहोत याच्याविषयी त्याला कोणतीही शंका नसते. आपण तेच आहोत याच्याविषयी शंका नसल्यामुळं आपण असे देहवान आहोत अशी त्याला कधीही भ्रांती नसते. म्हणून भगवंत म्हणतात की तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम्. मी अकर्ता आहे, मी अव्यय आहे. मी अव्यय असल्यामुळेच चातुर्वर्ण व्यवस्था माझ्याकडून परस्पर परभारे उभारली गेली. मी अकर्ता आणि अव्यय अशा भूमिकेत नसतो तर मग मी केलं हे सिद्धच झालं असतं. आता याची परी जाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभाग योगे. जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. एथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहलेगा चहुवर्णी ऐसी गुण कर्म कडसणी केली सहजे म्हणून आईके पार्था. हे वर्ण भेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणून चारही वर्णांना गुणकर्म कडसणी गुणकर्म न्याय लावला गेला आणि सहज रीतीने ते निर्माण झाले. म्हणून ही वर्ण भेद व्यवस्था जी आहे त्याचा करता मी म्हणून नाही, ती परस्परच झाली आणि माझ्या अधिष्ठानावर झाली तरी मी केली असा माझ्या ठिकाणी भाव नाही. मी अव्यय असाच मला बोध आहे. तसंही म्हटलं तर आपली ही सगळी कर्म आहेत, ती कर्म ही आत्म्याच्या अधिष्ठानावर होतात, चैतन्याच्या अधिष्ठानावर होतात. पण देहाच्या अंगाने मी केली असं आपल्याला वाटत असतं म्हणून आपण त्याचे कर्ता असतो. म्हणून आपण मरणारे असा आपला मरण धर्म असा आपला अबोध देखील असतो. वस्तुत होतात चैतन्याच्या अधिष्ठानावर. चैतन्य आहे म्हणून देह चालतो बोलतो हलतो. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर केवळ सत्तेनी कर्म होतात. प्रकृतीच्या गुणांप्रमाणे कर्म आपण करतो. एकच कर्म दहा माणसं विविध प्रकाराने करतात. एकच निबंध दहा विद्यार्थी विविध प्रकारे लिहितात. एकच वर्णन दहा जण वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी करतात. हे गुणकर्मांप्रमाणे होतं, प्रत्येकाच्या प्रकृतीमुळे होतं. प्रकृती पाहत असते, प्रकृती वर्णन करत असते. प्रकृतीला बोध अबोध जशा प्रकारे प्रकृतीच्या ठिकाणी गुण आहेत त्याप्रकारे प्रकृतीकडून कार्य निपजत असतं. या प्रकृतीच्या माग मी आहे, या प्रकृतीचा अधिष्ठाता मी आहे. म्हणून तत्वत माझ्या अधिष्ठानावर म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावर कर्म होतात. पण आत्म्याच्या अधिष्ठानावर कर्म होतात असं कर्म करत असताना भान नसतं. आपण देह असाच भाव असतो आणि असा भाव आपल्या ठिकाणी असल्यामुळं त्या कर्माचं कर्तृत्व माझं असतं. जेव्हा कर्माचं कर्तृत्व माझं तेव्हा कर्माचं फळ देखील माझं होतं. मग ते सुख दुःख रूप असेल, मग ती सुख भोगणारा देखील मी असतो, दुःख भोगणारा देखील मी असतो. तो अव्यय चेतन स्वरूप आत्मा अगदीच बाजूला पडतो, कोपऱ्यात अडगळीत तो जणू आहे की नाही इतका बाजूला होऊन जातो. याच्या उलट भगवंतांची जी कर्म आहेत ती कर्म सतत अव्ययत्वाचा बोध आणि सतत अकर्तृत्वाचा बोध. अव्ययत्वाचा बोध असल्यामुळे देह मी नाही अशा प्रकारची पक्की धारणा, म्हणून कर्तेपणा आपला नाही हे समजून कर्म घडत राहतात. म्हणून भगवंत म्हणतात नमाम कर्माणि लिंपंती, म्हणून मी कर्मामध्ये लिप्त होत नाही, मी कर्मामध्ये लिप्त होत नाही. नमे कर्म फले स्पृहा, कर्मफळाच्या ठिकाणी माझी स्पृहा अजिबात नसते. मला कर्मफळाची स्पृहा नाही, भगवंतांनी स्वतःबद्दल विधान ज्या ज्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये केलेली आहेत त्याच्यातलं हे एक ठिकाण आहे की तिथे थेट स्वतःबद्दल बोलतात, त्यामुळे भगवंतांचं जीवन भगवंतांचं चरित्र त्यामुळे लक्षात येतं. अशी जी ठिकाण आहेत करता आणि अकर्ता, करता असेल तर जन्म मरण धर्मा राहतो आणि अकर्ता असेल तर अव्यय हा बोध राहतो. आणि अव्यय अकर्ता अशा बोधातून ज्यांची कर्म घडतात त्यांची कर्म त्यांना कर्म घडून देखील लिप्तता येऊ देत नाहीत, लिप्ततेपासून ते दूर राहतात, त्यांना कर्मफळाची स्पृहा राहत नाही. कारण आत्मभान असल्यामुळं कर्माचा जो परिणाम निपजेल तो परिणाम देखील मी घ्यावा अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी राहत नाही. कर्माच्या प्रारंभी अव्ययत्वाचा बोध, कर्म करत असताना अव्ययत्वाचा बोध, त्यामुळे कर्माच्या अंती देखील अव्ययत्वाचा आणि सच्चिदानंदाचा असा बोधच शिल्लक राहतो. कर्माच्या पूर्वी ब्रह्मभाव, कर्म करत असताना ब्रह्मभाव आणि कर्म झाल्यावर देखील ब्रह्मभाव, फळ नव्हे. अशी परमात्म्याची कर्म घडतात, अशी माझी कर्म घडतात असं भगवंत म्हणतात. परमात्म्यानी आणि उपनिषदांनी ही वर्णन अशीच केली की परमात्म्यानी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीमध्ये तो येऊन राहिला. स्रष्टा आणि सृष्टी एक, सृष्टी आणि स्रष्टा हे एकमेकांपासून वेगळे आहेत असं म्हणत नाहीत. त्यांनी सृजन केलं आणि सृजनामध्ये तोच येऊन राहिला. नृत्य आणि नर्तक एक, एकमेकांपासून वेगळे नाहीत. अशा बोधाने अशा भावाने कर्म केलेलं असल्यामुळं ते कर्म करून देखील काहीच घडलं नाही अशा प्रकारचा बोध आणि त्या बोधामुळे मिळणारी शांती, त्या बोधामुळे मिळणारं समाधान, त्या बोधामुळे मिळणारा आनंद निश्चिंतता, ज्याकरता आपण परमार्थ करतो ते हेच ठिकाण आहे. आपल्याला निश्चिंतता हवी आहे, शांती हवी आहे, समाधान हवंय. भगवंत म्हणतात नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योभी जानाती कर्मभिही न सबध्यते. असा अशा मला जो जाणतो, मी असा आहे असं जो जाणतो, कर्मभिही न सबध्यते तो कर्माने बांधला जात नाही, तो कर्माने बद्ध होत नाही. इथं जाणणंच महत्वाचं आहे. याच्याच थोडे दिवस आधी, दोन प्रवचन आधी आलेला श्लोक वीत राग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा उता मद्भाव मागताः। माझ्या भावाला येऊन पोचतात। जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म म्हणजे ही अशा प्रकारची जो तत्वतः जाणतो, तत्वतः जाणलं जातं, काही जेव्हा जाणलं जातं तेव्हा तत्वतः जाणलं जातं, तत्वानी जाणलं जातं। तत्वानी जाणणं हे परिपूर्ण जाणणं असतं, डोळ्यांनी जाणणं हे तुलनेने कमी जाणणं असतं, मनाने जाणणं देखील तुलनेने कमी जाणणं असतं, सर्व जाणणं होत नाही। पण तत्वतः जाणणं, त्याच्यातलं तत्व जाणणं आणि तत्वाशी समरस होणं हे विशेष जाणणं समजलं जातं। ज्यांनी भगवंतांची दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणली ती जाणायला समर्थ आहे म्हणून जाणली, आणि ज्याला भगवंतांची दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जाणण्याची कला अवगत झाली तो आपला जन्म देखील अज अव्यय असा आहे हे जाणतो, आपली कर्म देखील करून अकरता आहेत असं जाणतो, आणि त्यामुळे तो त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। देह टाकल्यानंतर परत जन्माला येत नाही। माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त, असं भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी निरूपण केलेलं होतं। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओवी लिहिली आहे। हे मजची स्तव जाहले तरी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटलागा। हे माझ्यामुळे झालं, माझ्या अधिष्ठानावर झालं। हे मजची स्तव जाहले तरी म्या नाही केले, म्हणून चातुर्वर्णे व्यवस्था काय किंवा सर्व जगत काय हे परमात्म्यामुळे निर्माण झालं। त्या जगतामध्ये आम्हीही आलो असं माझ्या उपस्थितीत आणि माझ्या सकट असणार सर्व विश्व हे परमात्म्यामुळे झालं, पण माझी जी स्थिती आहे त्या स्थितीला मीच जबाबदार आहे, परमात्मा नाही। परमात्म्याने मला असं केलेलं नाही। जसा मी आहे काय स्वरूप असेल कुरूप असेल, स्वरूपता आणि कुरूपता या फार वरवरच्या देहाच्या गोष्टी झाल्या अर्थात, पण तरी देखील त्या कारण कोणाकोणाला आपल्या कुरूपतेचं फार वैषम्य वाटत, जन्मभर कुढत राहतात, वाईट वाटत। तुकाराम महाराज देखील काय करावी ती किती 32 का 36 लक्षणे, 32 लक्षणं मला वाटत, नाक नाही तेणे वाया गेली असं तुकाराम महाराज देखील म्हणतात। आणि नाक नसावं म्हणजे किती नसावं, नाक नाहीच कोणी पाय दिला म्हणतात, म्हशीने पाय दिला नाकावर जन्म झाल्यावर म्हणून असं बसलेलं नाक, तर अशा व्यक्तीला फार वैषम्य वाटत, ती त्या वैषम्यातून बाहेर येत नाही। कोणाकोणाला रंगाबद्दल वैषम्य वाटत, कोणाकोणाला दिसण्याबद्दल वैषम्य वाटत, तेच ज्याला सुंदरता प्राप्त झालेली आहे त्याला सुंदरतेचाही एक विशेष अभिमान असतो। तीही स्वतःची कमाई नसते तरी अहंकार असतो। अशा या स्वरूप कुरूपतेपासून ते सुख दुःखापर्यंत आपण आपल्याच कर्मांनी सुखी अथवा आपल्याच कर्मांनी दुःखी होत असतो. आपली कर्म त्याला जबाबदार असतात. ज्या या जन्मातली किंवा मागच्या कोणत्या तरी जन्मातली कर्म आपल्या सुख आणि दुःखाला जबाबदार असतात. आपल्या यशापयशाला देखील आपणच जबाबदार असतो. एका परीने आपलेच निर्णय. परमात्म्याच्या सत्तेवर आपला सगळा व्यवहार चाललेला आहे. आपलं जे स्थान असतं ना समाजातलं ते देखील आपणच मिळवलेलं असतं. आपल्या गुणकर्मांप्रमाणे आपल्याला मिळालेलं असतं. इतका कोणाला वेळ नाहीये तुमच्या बाबत की तुम्हाला एकटं पाडायचंय, तुम्हाला नाहीस करायचंय, तुम्हाला उद्ध्वस्त करायचंय. एवढा वेळ कोणाला नाहीये. एखाद दुसरी व्यक्ती असू शकेल पण सर्वसाधारणपणाने समाजात तुम्ही गुणी अथवा अवगुणी ओळखले जात असाल तर ती करणी समाजाची नाहीये, ती तुमची असते. तुमच्यामुळेच हे घडत असतं. तुम्हाला फक्त कळत नसतं की आपल्या कोणत्या बोलण्या चालण्यामुळे हे घडत आहे. हे कळत नसतं इतकंच, पण त्याला तुम्हीच जबाबदार असता. हे जेणे जाणीतले परमात्म्याच्या सत्तेवर झालं पण परमात्म्याने नाही केलं, हे ज्यांनी जाणलं आपल्याच प्रकृतीचा हा गुण आहे, तर परमात्मा जाणण्याच्या योगाने तो आत्मसत्ता जाणतो आणि आपल्या सुखदुःखापासून वेगळा होतो. आपल्या अलिप आपल्या स्वरूप कुरूपतेच्या भावनेपासून वेगळा होतो. असं म्हणतात की ब्रह्मानंद महाराज गोंदवलेकर महाराजांकडे आले आणि त्यांना मधून अजून फार दुःख वाटत असे, फार व्यग्रता यायची, अशा करता की त्यांच्या अंगावर कोड उमटलेलं होत, त्यांना कोड होत. तसंही म्हटलं तर समाजात हा गैरसमज आहे, कोड हा रोग नाहीये. कोणत्या तरी डिफिशियन्सीनी त्वचेचा रंग बदलला जातो, तरी देखील आत्ताच्या काळात सुद्धा त्याच्याबद्दल विशिष्ट भावना आणि भूमिका लोकांची आहे. त्या काळात तर किती असेल. असं असल्यामुळं ते शास्त्री होते, विद्वान होते, पंडित होते, तरी देखील त्यांना त्याच्याबद्दल फार वाईट वाटत असे. महाराजांच्या कृपेनी त्यांना जेव्हा बोध झाला या भावनेतून सुटले. बोध झाला याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता साधली या भावनेतून ते सुटले. आपले जे गुणावगुण आहेत ते आपले आहेत असं समजावं याला फार मोठं धैर्य लागतं. आपल्यावरची दुःख आपल्यावरची सुख याला जबाबदार आपणच आहोत हे समजण्याला फार धैर्य लागतं. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती इति कुबुद्धी रेषा. दुसऱ्याकडे दोष लावणं ही कुबुद्धी रेषा आहे असंच म्हटलं जातं, पण ते काही केल्या मान्य होत नाही. हे धैर्य तरी स्वीकारावं. दुसरं एक धैर्य आहे, ते धैर्य म्हणजे सगळं माझ्या बाबत आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जे केले ते माझ्या कल्याणाचं आहे अशी भूमिका. हीही सर्वस्वी मान्य होत नाही व्यक्तीला. जेव्हा यश मिळतं तेव्हा म्हणतो की प्रभूची इच्छा काय, मी काहीच करत नाही, तरी देखील काय कसं काय कोण जाणे, प्रभू यश देतोय, यश यश देतोय. पण जेव्हा दुःख होतं तेव्हा ही भावना त्याची राहत नाही. जेव्हा अडचणी येतात तेव्हा ही भावना राहत नाही. तेव्हा तो व्यक्तींना शोधायच्या भानगडीत पडतो, कोणामुळे मला दुःख झालं असेल, कोणामुळे मी संकटात आलो असेल. सगळं प्रभूंनी केलं हे तरी माना, किंवा मीच करतो आहे एवढं तरी माना आणि त्याच्या अधिष्ठानावर होतं हे तरी माना. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मी कर्मामध्ये मुळीच लिप्त होत नाही आणि कर्म फलाबद्दल मला कोणतीही स्पृहा नसते असं भगवंत सरसकट स्वतःबद्दल विधान करतात. इति माम योभी जानाती, अशा मला जो जाणतो मी एवं गुण विशिष्ट आहे असा कर्मभीही न सबध्यते. कारण ज्यांनी भगवंताला अशा रीतीने जाणलं की त्याचा कर्ता तो आहे असं दिसतं पण गुणकर्माप्रमाणे आपलीच कर्म आहेत असं आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा परमात्म्याविषयी अधिक प्रेम वाटायला सुरुवात होते. अधिक भक्तीचा झळझळ वाहणारा झरा अंतःकरणात निर्माण होऊ शकतो. मला अशा रीतीने जो जाणतो तो कर्मामुळे मुळीच बद्धता प्राप्त करत नाही. हे जे जग आहे हे जग एक प्रकारे परमात्म्याची लीला आहे. लीलेमध्ये जसं समुद्राला एखादी लाट मुद्दामून हिंस्र करायची एखादी फार आल्हाददायक करायची असा विशेष भाव नसतो. लीला चाललेली आहे तसं आहे. एक भूकंप झाला स्वामीजी असं म्हणत असत की त्यांनी मस्तकावर विश्व धारण केलेलं आहे थोडं असं केलं तर हजारो घर पडली. लीला त्याची म्हणूनच या गोष्टीकडे पाहायचं. त्यांनी कशाला एवढे लोक, तो जर सुखरूप आहे शांतीरूप आहे दयारूप आहे करुणारूप आहे तर का बरं त्यांनी असं केलं. काही नाही, लीला त्याची. जसं जगत परमात्म्याची लीला आहे तसं कर्म देखील जगतामध्ये घडणार ही परमात्म्याची लीला म्हणूनच कर्म देखील आहेत. जसं जगत परमात्म्याची लीला आहे तसं आतल्या परमात्म सत्तेवर असणारा आपला देह ही देखील परमात्म्याची लीला बनून जावी आणि या देहाकडून घडणारी जी कर्म आहेत ती कर्म देखील त्या परमात्म्याची लीला आपोआप होईल. अशा वेळेला फळाची स्पृहा राहणार नाही. भगवंत फळाची स्पृहा न ठेवता किंवा भगवंतांच्या ठिकाणी फळाची स्पृहा नसताना कर्म घडणं ही जशी त्यांची लीला तशी फळाची स्पृहा न राहणं ही प्राप्त पुरुषाची सहज लीला होऊन जावी, लीला होऊन जाईल. फलाकांक्षी जे आहेत ते व्रत करतात, ते नवस बोलतात, ते देवतांना भसतात. फलाकांक्षी सगळं काही करायला तयार असतो, ज्योतिषाकडे जातात, नको त्या माणसाचे पाय देखील धरतात आपलं काम होण्यासाठी. म्हणून काय हरकत आहे म्हणतात, थोडस इकडे तिकडे काही बिघडत नाही, बाहेर कितीही मान असला तरी. नाव न घेता सांगतो, मी एकाकडे गेलो होतो तो माझ्यापेक्षा बराच लहान, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा एक 13-14 वर्षांनी लहान, त्याला लहान असतानाच मी पाहिलेला किंवा जास्तच 18-20 वर्षांनी लहान. त्याचे वडील गेले म्हणून त्याच्या आईला आणि त्याला भेटायला असं मी गेलो. तर त्या म्हणाल्या की त्याचं नाव मी सांगत नाही पण हा जे बोलतो हल्ली तसं होतं त्यामुळे आमच्या दारात लोकांची रीघ. हा सांगतो दारं बदला, घर बदला, काय महादेवाला एक केळं ठेवून या म्हणून जरी सांगितलं यांनी तरी देखील तसं लोक करतात आणि काम होतं असं याच्याबद्दल घडायला लागलं. मी म्हटलं काय रे, तर तो म्हणाला हो खरंच होतं. त्या सांगत होते की जैन मंदिरात एक कार्यक्रम होता त्या गावचा, तिथं आम्ही गेलो होतो तर तिथं महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध नेते त्यांची पत्नी आली ती. तर सगळे त्या आल्याबरोबर त्यांच्या भोवती सगळं तिथं फिरायला लागलं वातावरण. तर हा एकदम त्यांच्या तिथं उठून गेला आणि त्यांना म्हणाला की हे सगळं तुमचं चाललंय पण हे काही ठीक नाही, वरून घंटा वाजलीये वर घंटा वाजलीये साहेबांचं काही खरं नाही, तुम्हाला सांगून ठेवतो असं म्हणाला. त्या म्हणाल्या म्हणजे काय, म्हणजे काय ते थोड्याच दिवसात कळेल म्हणाला. काय आजार झाला साहेबांना हे थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. ते म्हणे थोडेच दिवस म्हणजे किती दिवस, फार नाही म्हणाला 8 दिवसात, वरून घंटा वाजली की इथं यायला 8 दिवस सुद्धा फार झाले. आणि म्हणे खरंच ते हॉस्पिटलमध्ये होते रे, मला म्हणाले त्यांना अमुक अमुक रोगाचं निदान झालं आणि त्यांनी त्यांच्या मंडळींनी मिसेसनी साहेबांना सांगितलं की अमुक अमुक यांचा मुलगा असं म्हणत होता की वर घंटा वाजलीये, तर ते म्हणे त्याला बोलवून घ्या. तो म्हणाला मी नाही पुण्यात येणार, मी कशा करता यायचं, मी आपला फक्त निरोप दिला, मी नाही जाणार म्हणे. तर ते त्याच्याशी फोनवर बोलले, तू नाही येणार तर तू नको येऊ बाबा, पण काय झालं काय नाही काहीतरी सांग. तर हा त्यांना म्हणतो इतके दिवस तुम्ही खाल्लंय ते ओकायची वेळ आली आता. इतके दिवस तुम्ही जे खाल्लंय ते आता ओकायची वेळ आली आहे. ते म्हणले म्हणजे काय, नाही म्हणाले अमुक अमुक देवळाचा जीर्णोद्धार करा तर सुटाल. केला त्यांनी, नास्तिक म्हणून प्रसिद्ध आहेत पण एका मंदिराचा जीर्णोद्धार केला. अजून काय, तो म्हणाला अजून आता काही समजलं तर सांगेन. मग म्हणे याच्या भोवती साहेबांना सांगितलं आणि साहेब सुटल्यामुळे तर अजूनच रीग लागायला लागली. मी त्याला म्हणलं या भानगडीत कशाला पडतो तू. नाही म्हणाला आता सकाळी उठल्यावर 8 वाजल्यापासून म्हणे आमच्या मुलांना शाळेकरता तयार करून बाहेर सोडायचं तर दारात लोक उभे, सकाळ नाही दुपार नाही लोक येत आहेत हा सांगतोय, उपाय सांगतोय तोडगे सांगतोय. आणि फलाकांक्षी लोक एकदा माग लागले तुमच्या की तुमची धडगत नाही, आणि तुम्ही सांगताय ते होतंय असं जर वाटलं तर तुमची धडगत नाही, तर तुमच्याकडे जी गर्दी होईल त्याला माप नसतं. कारण सगळे त्याच्यासाठीच, आपला संसार तरी यशस्वी व्हावा, आपलं आणि आपल्या बायकोचं जमून तरी जावं, जे सारखं बिघडतं खटके उडतात, आपली मुलं धड निघावीत धड शिकावीत, काय संसारातल्या वासनांना अंत नाही. त्यामुळं फलाकांक्षी माणसं फार अस्वस्थ असतात. मी त्याला हे सांगून आलो आणि मग एकदा फोन झाला तेव्हा म्हणाला की तू सांगितलंस मला, म्हणाला बरं झालं साहेबांचा फोन आला होता. मी साहेबांना म्हटलं की आता मला सारखा सारखा फोन करत जाऊ नका, मला जेव्हा समजेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, आता मला हे समजणं बंद झालंय. लस सुटलास, कारण यांनी होणार काय, भगवंत ज्या पातळीवरून सांगतायत आणि लोकांना तुमच्याकडून जे करून घ्यायचं याच्यात फार फरक आहे. फुकटच्या आशीर्वादाने जर तुमचं सगळं चांगलं होत असेल तुमच्या कोणत्याही कर्तृत्वाशिवाय तर कोणाला नको आहे. भगवंत जन्म मरणाचा फेरा चुकावा असं काहीतरी सांगतात. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योभी जानाती कर्मभीही नस बध्यते. देहभाव असणारे पुरुष हे कर्ता भावनेनीच राहतात, फलाकांक्षेने राहतात, परमात्म्यापासून दूर राहतात. अत्यंत अस्वस्थ असं त्यांचं जीवन, अशांत असं त्यांचं जीवन असतं. उलट देहभाव सोडून दिलेले ते आपण अव्यय अशा बोधात राहतात, फळापासून दूर असतात, शांत जीवन जगत असतात. फलत्यागानंतर शांती हा तर परमार्थातला महत्वाचा नियम आहे. हे मज चिस्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटलागा. मागील मुमुक्षू जे होते तीही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा. म्हणून पूर्वी जे मुमुक्षू होते त्यांनी मी अशा प्रकारचं आहे हे जाणलं आणि मला अशा प्रकारचं जाणून त्यांनी कर्म केलं. जर कोणाच्याही कर्मामाग असणारी जी प्रेरणा आहे ती जाणता आली कोणालाही दुसऱ्याच्या कर्मामाग असणारी तर तो स्वतःच ती आत्मसात करतो जाणल्यामुळं. तसं भगवंतांच्या कर्मांमधली ही प्रेरणा जो जाणतो तो आपल्या कर्मांमध्ये स्वतःच आत्मसात ती करतो. मागील मुमुक्षू जे होते तीही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परी ते बीजे जैसी दग्धली. पण ती कर्म कशी होती, जशी बीज दग्ध करावीत, परतावीत, अग्नीमध्ये पडावीत. नुगवतीची पेरली मग ती नुसती दिसायला बीज असतात, ती पेरल्यानंतर उगवत नाहीत. तैशीच कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. तशी कर्मच त्यांच्या हातून होतात पण त्या कर्मांनी तो बंधनात सापडत नाही, त्याला ती मोक्ष हेतू होऊन जातात. इथं आणिकही एका अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्युनो हे. कर्मा कर्म विवंचना जी आहेत ती कर्म आणि अकर्म, कोणतं कर्म करावं कोणतं कर्म करू नये याची जी विवंचना आहे ती आपल्या बुद्धीप्रमाणे ठरवणं हे सज्ञानांनी देखील करू नये. आपल्या आपुल्या चाडे म्हणजे आपल्या बुद्धीप्रमाणे किंवा आपल्या प्रकृतीला योग्य वाटतात म्हणून, आपल्याला योग्य वाटतात म्हणून. आपण म्हणजे प्रकृती अशी खुणगाट असल्यामुळं आपुल्या चाडे ही कर्मा कर्म विवंचना ठरवू नये असं भगवंत म्हणतात. इथं आणिकही एका अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नव्हे. म्हणजे हे कर्म म्हणजे करणीय आहे आणि हे अकर्म म्हणजे अकरणीय आहे, करू नये. हे आपल्या बुद्धीनी आपल्या प्रकृतीतून ठरवणं हे सज्ञानाला देखील शोभत नाही. तर करून मी अव्यय आहे आणि मी देह नाही या भावाने राहत असल्यामुळं कर्म करून अकर्ता होणं, कर्म करून शांतीला प्राप्त होणं एवढा एकच पर्याय आहे. अवघड कर्म आहेत ती करायचीच नाहीत. जी कष्टदायक आहेत किंवा वाईटपणा देणारी आहेत पण कर्तव्यात्मक आहेत ती कर्म करायचीच नाहीत असा जर आपल्या प्रकृतीतून निर्णय आला तर तो योग्य नसतो असं भगवंत म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात. किम कर्म किम अर्थात पुढच्या श्लोकाची ही प्रस्तावना आहे. किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहिता. कवयहा म्हणजे जाणकार, ज्ञाता म्हणून कर्मामध्ये करणीय आणि अकरणीय असं ठरवू नये. वेळ येईल तेव्हा कर्तव्य पाहावं आणि कर्म करावं, त्याचं जे फळ असेल ते भोगायला तयार व्हावं, ते फळ देह मन बुद्धीला मिळतं. मी अव्यय अकर्ता अशा भूमिकेत असावं. नेहमीच सुखात राहाल असं नाही, कधी कधी तुमच्याच कर्मांमुळे तुमच्या देह मन बुद्धीला क्लेश होतील, पण ते कर्तव्यात्मक असेल, करणीय असेल तर जरूर करावं असं भगवंत म्हणतात. तुमच्या प्रकृतीतून निर्णय घेऊ नका किम कर्म किम अकर्म इति. समोर आहे आणि करण्यासारखं आहे, कर्तव्यात्मक आहे, करणं हाच त्याला उपाय आहे. कशा प्रकारे करणं मागं सांगितलंय तसं, फलाकांक्षा न ठेवता. आपण अव्यय अकर्ता अशी पक्की भूमिका ठेवून तत्ते कर्म प्रवक्षामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, त्या प्रकारचं कर्म मी तुला सांगतो की ज्यामुळं जे जाणलं असताना तू अशुभापासून मुक्त होऊ शकशील. कर्म म्हणिते ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. खोटं नाणं पण खऱ्याच्या सारखेपणामुळं, ते खोटं बनवलेलं असलं तरी अगदी खऱ्यासारखं दिसत असल्यामुळं, डोळ्याचेही देखणे डोळ्याचं पाहणं देखील संशय निर्माण करतं, ते खरं आहे असंच वाटतं. तैसे नैष्कर्म्यतेचे नि भ्रमे गिवसी जत आहाती कर्मे, ते दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. नैष्कर्म्यता हा भ्रम नसला पाहिजे. सोयीनी कोणतंही कर्म करायचं, कोणतंही कर्म करायचं नाही, कर्तव्यात्मक कर्मांबद्दल असं नसलं पाहिजे. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहिलेगा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परीयसी सांगे न तुझ. आणि न जाणत्याची गोष्ट काय करायची, काय करावं आणि काय करू नये, या वेळेला या ठिकाणी प्रसंगी क्रांतदर्शी देखील मोहित होतात, फसतात. आता तेची परीयसी सांगे न तुझ, त्यामुळे आता त्याबद्दलच मी तुला सांगतो, ऐक असं भगवंत म्हणतात. हे काय आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी हरि हरि बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।